chinimandi.com podcast. ऊस थकबाकीवरून शेतकऱ्यांची निदर्शने, सामाजिक अंतर राखून केले आंदोलन. भारतीय किसान युनियन अन्नदाता च्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये सामाजिक अंतर राखत ऊस थकबाकीच्या मुद्द्यांसह इतर समस्या विरोधात निदर्शने केली. यानंतर पंतप्रधानांना देण्यात येणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्त केले, ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांचे लवकरच निराकरण करण्याची मागणी करण्यात आली होती. यावेळी संघटनेचे युवा नेता प्रदेश अध्यक्ष उस्मान अली पाशा म्हणाले, सरकार शेतकऱ्यांना कायमच कर्जदार बनवू पाहते. जिल्ह्यामध्ये 3 साखर कारखान्यांवर शेतकऱ्यांचे करोडो रुपये देय आहे. याबाबत कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत, तर सरकार उद्योगपतींना अनेक प्रकारच्या सवलती देत आहेत. ते म्हणाले, कॉन्व्हेंट स्कूल आणि वीज विभागासह सहकार विभागही शेतकऱ्यांवर वसुलीसाठी दबाव टाकत आहेत, तर खासगी शाळांमध्ये फीवरून दबाव टाकला जात आहे. या साऱ्यांवर आता अंकुश घातला गेला नाही तर संघटना शांत बसणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी जिल्हा प्रभारी मोहम्मद फैजान, जिल्हा सचिव मोहम्मद शाकिर खान, मोहम्मद इम्रान, हफीज अहमद खान आणि राहुल रजपूत आदी उपस्थित होते.